नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमए भाग एक त्याच्या पहिल्या सत्रातील ऑडिट कोर्स संवाद कौशल्य या विषयाच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. मी प्राध्यापक दादासाहेब मोरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानवी विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेत सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतो. आज आपण मूक संवाद किंवा देहबोली या संवाद कौशल्याच्या अनुषंगानं इथं चर्चा करणार आहोत. काल आपण संवाद कौशल्य, संवाद म्हणजे काय, संवाद कौशल्याचे प्रकार कोणकोणते असतात, संवाद प्रभावीपणे संवाद साधण्यामध्ये येणारे अडथळे कोणते आणि संवाद प्रकारामधले भाषिक कौशल्य या अनुषंगानं या मुद्द्याच्या आधारे आपण काल चर्चा केली. आज आपण मूक संवाद आणि श्रवण कौशल्य ह्या संवाद कौशल्याच्या या दोन प्रकाराची इथं चर्चा करणार आहोत. मूक संवाद किंवा देहबोली हे संदेश वाहनाचं एक प्रमुख रूप आहे. आपण जेव्हा इतरांशी संवाद साधतो तेव्हाच आपण सातत्याने असंख्य अशाब्दिक इशाऱ्यांची खानाखुनांची देवाणघेवाण करीत असतो. आपले अशाब्दिक वर्तन, आपण करत असलेले हातवारे, आपली बसण्याची पद्धत, आपल्या बोलण्याचा वेग आणि पट्टी, आपण कुणाच्या किती जवळ उभे राहतो आणि आपण एखाद्याच्या नजरेला किती नजर भिडवतो त्याच्यावर शक्तिशाली प्रमाणात संवाद साधण्याची किंवा ह्याला शक्तिशाली संदेश असेही म्हटलं जातं. तुम्ही ज्या पद्धतीनं ऐकता, पाहता, हालचाल करता आणि प्रतिक्रिया देता त्यावरून तुम्हाला आस्था आहे की नाही आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात की नाही हे समोरच्या माणसाला कळत असतं. तुम्ही पाठवलेले अशाब्दिक संदेश एकतर तुमची रुची, विश्वास आणि संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा दर्शवतात किंवा तुम्ही ऐकून घेणार आहात की नाही हेही दर्शवत असतं, किंवा तुमची अभिरुची, तुमचा विश्वास किंवा अविश्वास आणि तुमच्यामध्ये निर्माण झालेला गोंधळ हेही संवाद साधकाला त्याच वेळी दिसून येत असतो. अशाब्दिक किंवा मूक संवाद हा संवाद साधणाऱ्या हालचाली काही भूमिका बजावत असतात. समोरची व्यक्ती शब्दात जे व्यक्त करत असते तोच संदेश या मूक संवादात पुन्हा व्यक्त होत असतो. त्याचबरोबर हा संवाद वर्षानुवर्ष पुराण काळापासून चालत आलेला हा मूक संवाद हा प्रकार पुराण काळापासून मानव आपले विचार पोचवण्यासाठी शरीर भाषेचा अवलंब करत आला आहे. त्याला ती भाषा अवगत आहे. शब्दापेक्षा कृती जास्त बोलकी असते असं म्हणतात त्या याच अनुषंगानं. माणसाची जीभ बोलते त्यापेक्षा जास्त त्याचे डोळे बोलतात असंही म्हटलं जातं. नजरेच्या भाषेला शब्दकोशाची गरज नसते हे जगभरातल्या लोकांना ही सत्य मान्य असतं. पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळतं पण त्यापेक्षा जास्त उपयुक्त ज्ञान जगाचे ज्ञान माणसाचा अभ्यास करून आणि त्यांच्या विविध नमुन्याच्या निरीक्षणातून मिळत असतं. कोणत्याही क्षणी मेंदू त्याचे एक मत बनवतो आणि ते शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडून लोकांपर्यंत पोहोचवले जाते. शरीराचे भाग विविध कृतीद्वारे जसे हातवारे, अभिव्यक्ती, आवाज, हालचाली, वेशभूषा, सुवास इत्यादी मेंदूला प्रतिसाद देत असतात आणि त्याद्वारे जो एक संवाद साधला जातो त्याला मूक संवाद असं म्हटलं जातं. या मूक संवादाची काही वैशिष्ट्ये आहेत. शब्दापेक्षा प्रतीकामधून व्यक्त होणारा हा संदेश असतो, त्याला अभाषिक संदेश असेही म्हणतात. मूक संवादाची संवाद ही भाषेपासून वेगळा असतो. म्हणजे मूक संवादाची वैशिष्ट्ये आपणाला बघायची असतील हा तर पहिलं वैशिष्ट्य त्याचं असं आहे की हा संवाद भावनांशी निगडीत असतो. बहुतेक मूक संवाद हा अंतर्गत असतो किंवा आपल्या खोल जाणीवाशी आणि भावनांशी जोडलेला असतो. अशाब्दिक खानाखुनांचे आंतरिक स्वरूप त्याला शाब्दिक संवादापेक्षा अधिक सच्चेपणा प्राप्त करून देत असतं. अशाब्दिक संदेशाचे आंतरिक स्वरूप त्यांना शाब्दिक संदेशापेक्षा जास्त विश्वव्यापी बनवत असतं. मूक संवादाचं दुसरं वैशिष्ट्य हा संवाद संदर्भाला धरून असतो. संवादाच्या संदर्भाचा अचूक अर्थ जाणून घेऊनच मूक संवाद साधला जातो. हा मूक संवाद संस्कृती आणि लिंग याचाही या संवादावर प्रभाव पडत असतो. मूक संदेशाचा वापर आपण कसा करतो आणि असे संदेश आपण कशा प्रकारे समजून घेतो ते आपल्या सांस्कृतिक ज्ञानावर आणि मूल्यावर अवलंबून असते. मूक संवाद ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे, हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मूक संवाद हा सतत वाहणाऱ्या एखाद्या धारेप्रमाणे असतो, तो स्वतंत्र वेगवेगळ्या माहितीच्या वेगवेगळ्या प्रकारे असतो. तो माहितीच्या तुकड्याप्रमाणे असत नाही तर ती सतत एक प्रभाव असतो त्याचा. आता मूक संवादाचे काही प्रकार आपण बघू. मूक संवादाचे तसे अनेक प्रकार सांगितले जातात, पण त्यातले काही महत्वाचे प्रकार त्याचा आपण इथं विचार करू. त्यातला पहिला प्रकार असा आहे चेहऱ्यावरील हावभाव. मानवी चेहरा अत्यंत बोलका असतो. एकही शब्द न उच्चारता असंख्य भावना तो व्यक्त करत असतो. इतर काही मूक संवादाच्या प्रकारापेक्षा चेहऱ्यावरील हावभाव सर्वत्र असतात. सगळ्या मानव संस्कृतीमध्ये आनंद, दुःख, राग, आश्चर्य आणि घृणा दाखवणारे चेहऱ्यावरचे हावभाव समान असतात. दुसरा प्रकार त्याचा शारीरिक हालचाली, म्हणजे आपण उभं कसं राहतो, अस्वस्थतेमध्ये असलेला माणूस कसा उभा राहतो, ह्या सगळ्या शारीरिक हालचाली हा त्याच्या मूक संवादाचा दुसरा प्रकार आहे. लोकांच्या बसण्याच्या, चालण्याच्या, उभे राहण्याच्या किंवा डोक्याच्या हालचालीच्या सवयीमुळे तुम्ही त्यांच्याबद्दलचं एक मत बनवत असता. ज्या प्रकारे तुम्ही वावरता आणि स्वतःला सादर करता त्यांनी जगाला तुमच्याविषयी बरीच माहिती मिळते. मूक संवादाच्या या प्रकारामध्ये तुमची उभे राहण्याची पद्धत, वरवर आणि सूक्ष्म हालचाली यांचा समावेश होतो. त्यातला तिसरा प्रकार आहे हातवारे. हातवारे आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपण हात हलवतो, बोट दाखवतो, बोलावतो आणि तावातावाने बोलताना, वाद घालताना हाताच्या हालचाली करतो. बऱ्याचदा नकळतपणे आपण हातवारे करून आपल्या भावनाही व्यक्त करतो. मात्र भिन्न संस्कृतीमध्ये आणि प्रदेशामध्ये हातवाऱ्यांचे अर्थ वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याचे टाळण्यासाठी काळजीपूर्वक म्हणजे हातवारे या प्रकाराचा वापर केला पाहिजे. त्याच्या पुढचा प्रकार आहे नजरेला नजर भिडवणं. बऱ्याच लोकांसाठी दृष्टी हे ज्ञानेंद्रिय महत्वाचे असल्यामुळं नजर भिडवणं हा मूक संवादाचा एक महत्वाचा प्रकार बनला आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे कसे पाहता यावरून बऱ्याच गोष्टी समजतात. त्यावरून तुम्हाला असलेली रुची, प्रेम, राग, आकर्षण या गोष्टी समजून येतात. संभाषणाचा ओघ कायम ठेवण्यासाठी आणि इतरांची प्रतिक्रिया आजमवण्यासाठी नजर भिडवणं आवश्यक असतं. उच्च दर्जाचे विनोदवीर कोरड्या नजरेने विनोद सांगतात तेव्हा शब्दापेक्षा त्या नजरेमुळेच जास्त हशा पिकतो. भारतासारख्या आशियाई राष्ट्रांमध्ये संदेश पोहोचवण्यासाठी नजरेचा विशेष उपयोग केला जातो. नजर काढून घेणे, खाली वळवणे, एकटक पाहणे हे भारतीय अभिनेत्यांची खासियतच आहे. भरतनाट्यम व कथकली सारख्या नृत्य प्रकारांमध्ये डोळे महत्वाची भूमिका बजावत असतात आणि हा प्रकार म्हणजे आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. स्पर्श हा एक मूक संवादाचा एक प्रकार. आपण स्पर्शाद्वारे मोठ्या प्रमाणात संवाद साधत असतो. घट्ट हस्तोंदोलन करणं, खांद्यावर हलकीशी थाप मारणं, प्रेमाने मारलेली मिठी पाठीवरची अस्वस्थ करणारी थोपटणं, डोक्याला वडीलकीच्या नात्याने कुरवाळणं किंवा हातावर घट्ट पकड ठेवणं यातून मिळणाऱ्या संदेशाचा आपण विचार केला तर स्पर्श या प्रकाराची आपणाला कल्पना येऊ शकेल. त्याचबरोबर अंतर किंवा अवकाश हाही हा एक प्रकार सांगितला जातो. दुसरी व्यक्ती बोलताना तुमच्या अगदी जवळ उभी राहिली आणि तिने तुमच्या अवकाशावर अतिक्रमण केलं तेव्हा तुम्हाला कधी अस्वस्थपणाचा अनुभव यायला लागतो. आपल्या सर्वांनाच एक शारीरिक अवकाश हवा असतो. अर्थात संस्कृतीनुसार, परिस्थितीनुसार, संबंधातील जवळकीनुसार तो अवकाश कमी जास्त होऊ शकतो. अनेकविध मूक संदेश पोहोचवण्यासाठी तुम्ही शारीरिक अंतराचा वापर करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही जवळीक, आक्रमकता, वर्चस्व किंवा प्रेम दर्शवू शकता. खानाखुना आणि इशारे हे हा एक मूक संवादाचा एक प्रकार आहे. साइन आणि सिग्नल असे त्याला इंग्रजीत म्हटलं जातं. त्याचा अर्थ खून होतो. संवादाची भाषा समान नसेल तर खानाकुना आणि इशाऱ्यांचा संदेश वहनासाठी खूप उपयोग होतो. खानाकुनाची भाषा ही वैश्विक स्वरूपाची भाषा आहे, ती जगात सर्वत्र समजून घेतली जाते. आवाज हाही मूक संवादाचा एक प्रकार मानला जातो. शब्दांचा वापर करत नसताना सुद्धा आपण आवाजाचा वापर करत असतो. सूर, पट्टी, तीव्रता, लय, चढउतार आणि गती हे मूक संवाद साधताना होणारे आवाजातील बदल आहेत. संदेशवहनात महत्वाची भूमिका आहे हे बदल घडवत असतात. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या शब्दाबरोबरच लोक आपला आवाजही वाचतात. अशाब्दिक संवादात निर्माण होणारे आवाज आपल्या खऱ्या भावना आणि आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे त्याबाबत स्पष्ट इशारे देत असतात. आवाजाचा स्वर उपरोत, राग, प्रेम किंवा आत्मविश्वास कसा व्यक्त करतो त्याचा विचार करतो. तुम्ही काय म्हणता ते महत्वाचं नाही, तुम्ही कसं म्हणता ते महत्वाचं असतं. त्यामुळे आवाज ह्या मूक संवाद प्रकारातला एक प्रकार मानला जातो. त्याचबरोबर वेळ आणि वेळेची निवड हाही मूक संवादातला एक प्रकार समजला जातो. कारण संदेश पोहोचवण्याची वेळ परस्पर संवाद साधण्याचा तो एक मार्ग म्हणून वापरला गेला आहे. तो एक महत्वाचा मौलिक घटक आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत, व्यवहारात आणि सामाजिक संबंधांमध्ये वेळ वाचवला जाऊ शकतो, वाया घालवला जाऊ शकतो, घेतला जाऊ शकतो किंवा दिला जाऊ शकतो. वेळ पाळल्यामुळे किंवा न पाळल्यामुळे आनंददायी किंवा नकोशा भावना आणि दृष्टिकोन समजून येतात. काही संस्कृतीमध्ये उशीर करणं हा अपमान मानला जातो. एखाद्या संस्थेतील सामुदायिक उपक्रमामध्ये वेळेला फार महत्व असतं. काही विशिष्ट परिस्थिती ठरलेल्या ठिकाणी वेळेवर किंवा वेळेच्या आधी पोहोचणं यातून सुद्धा काही संदेश दिला जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर रात्री म्हणजे रात्री अपरात्री रात्री 1-2 वाजता एखाद्याचा फोन आला तर त्यावेळी काहीतरी महत्वाचे काम आहे किंवा आणीबाणीची परिस्थिती आहे असं ध्वनीत होत असतं. त्यामुळं संदेश संवादाच्या या प्रकारामध्ये वेळेचा हा एक महत्वाचा भाग मानला जातो. दिसणं आणि पेहराव हाही या प्रकारात एक विशिष्ट महत्व या प्रकारला एक विशिष्ट महत्व आहे. रंगाची निवड, कपडे, केशरचना हे दिसण्यावर परिणाम करणारे घटक आहेत आणि मूक संवाद साधण्यासाठी त्याचा एक उपयोग केला जातो. रंगाच्या मानसशास्त्रावर झालेल्या संशोधनाने हे दाखवून दिलंय, विविध रंग विविध भावावस्था निर्माण करू शकतात. शरीराकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया, अंदाज आणि अर्थ दिसण्यामुळे बदलू शकतात. एखाद्याच्या किंवा एखादीच्या दिसण्यावरून आपण त्या व्यक्तीबद्दल किती पटकन अंदाज बांधतो यावर आपण जरा विचार करावं. प्रथमदर्शनी पडणारी छाप महत्वाची मानली जाते आणि त्यामुळेच मुलाखतीसाठी आपल्या भावी मालकासमोर जाताना नोकरी मागायला जाणारी योग्य पेहराव करून जातात आणि तसा सल्लाही दिला जातो. त्यामुळे हे जे प्रकार आहेत ते हे देहबोलीचे किंवा मूक संवादाचे प्रकार आहेत. आता देहबोलीचा किंवा मूक संवादाचा वापर कुठे कुठे होतो तर मूक संवाद ही वेगाने मागेपुढे होणारी प्रक्रिया आहे. स्वतःच्या भावनांची जाणीव, तुम्ही देत असलेल्या इशाऱ्यांची जाण आणि इतरांकडून केल्या जाणाऱ्या खानागुनांचे योग्य अर्थ लावण्याची क्षमता या गोष्टी यशस्वी मूक संवाद साधण्यासाठी महत्वाच्या असतात. त्यासाठी तुमची संपूर्ण एकाग्रता आणि लक्ष असणं आवश्यक असतं. आपण पुढे काय बोलणार आहोत याचा विचार मनात घोळवणं, दिवा स्वप्न पाहणं किंवा दुसराच कसला तरी विचार करणं या गोष्टीमुळे इतरांकडून येणारे मूक इशारे आणि संभाषणातील इतर बारीक सारीक बाबी तुमच्या लक्षात न येण्याची शक्यता जास्त असते. क्षणाक्षणाला येणाऱ्या अनुभवावर तुमचं लक्ष केंद्रित असणं गरजेचं असतं, जेणेकरून अवतीभोवती चालू असणाऱ्या घडामोडीचे तुम्हाला नीट आकलन होऊ शकतं. मूक संवाद किंवा देहबोली परिणामकारक आणि प्रभावी होण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी काही सूचना त्या सूचनांचं पालन करणं किंवा काही त्यातल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. आता ही केव्हा यशस्वी होऊ शकतो हा प्रकार जर हे त्या आपणाला ताणतणाव जर आला किंवा आपण थकलो असलो तर थोडी विश्रांती घेण्याची गरज असते आणि मगच ते आपणाला याचा एक परिणामकारक संवाद मूक संवाद आपला साधता येऊ शकतो. तणावामुळे तुमची संवाद साधण्याची क्षमता कमकुवत होत असते. तुम्ही थकलेले असाल तेव्हा इतर लोकांकडून तुम्ही योग्य म्हणजे येणारा जो काही एक संदेश आहे त्याचा योग्य अंदाज बांधू शकत नाही. गोंधळात टाकणारं किंवा समोरच्याला दुखावणारं मूक संदेश पाठवता आणि हानिकारक वर्तन करत त्यामुळे संभाषणात भाग घेण्यापूर्वी क्षणभर शांत होण्यासाठी वेळ घ्यायला हवी. एकदा तुम्ही तुमचे भावनिक संतुलन परत मिळवलं यशस्वी ठरलात की सकारात्मक विचार घेऊन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज होऊ शकता. त्यामुळं ताणतणाव थकल्यासारखं वाटत असेल अस्थिर मानसिकता असेल तर अशा वेळेला मूकसंवादाचा आपणाला नीटपणे प्रभावीपणे साधता येऊ शकत नाही. आपलं आपण जे बोलत कोणी म्हणजे जो एक संवाद साधला जातो म्हणजे संवाद साधकाकडून किंवा ऐकणाऱ्याकडून जे बोलले जात आहे त्याला मूक संवादामुळे पुष्टी मिळाली पाहिजे. समोरचा माणूस प्रामाणिक नाही किंवा काहीतरी चुकीचं घडत आहे अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर शाब्दिक व अशाब्दिक इशाऱ्यामधील विसंगती तुम्ही अचूक हेरली आहे असा त्याचा अर्थ होतो. समोरची व्यक्ती तोंडाने एक गोष्ट सांगते आणि तिची शारीरिक भाषा वेगळीच सांगत आहे का? जे ते तुम्हाला तोंडाने हो सांगत असतानाच मानेने नाही म्हणत आहे का? तर हे हा जो वापर संवाद नीटपणे किंवा परिणामकारक प्रभावीपणे व्हायचा असेल तर यासारख्या काही गोष्टींचा नीट भान असणं आपल्याला गरजेचं आहे. त्या एकूण मुखसंवादाच्या इशाऱ्याकडे आपल्याला एकत्रितपणे बघता आलं पाहिजे. एखाद्याच खुणेकडे बघून तिला जास्त महत्व म्हणजे जर दिलं तर आपण पाठवलेला संवाद किंवा ग्रहण करत असलेल्या सगळ्या इशारा विचारात घेताना अडथळे येतात. डोळे भिडवण्यापासून ते आवाजाच्या सुरापर्यंत आणि शरीर भाषेपर्यंत तुमचे मुख इशारे सातत्यपूर्ण आहेत किंवा नाहीत, तुम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करत आहात त्याला ते पूरक आहेत का नाहीत याचाही विचार आपल्याला करावा लागतो. तर मुख संवाद कौशल्य विकसित करत असताना आपल्याला ती कोणकोणत्या पद्धतीने कशी विकसित करता येतात याचाही विचार करायचा गरज आहे. आता मूक संवाद कौशल्याचे मूल्य म्हणजे आपण जे कौशल्य यातले कौशल्य जे साधत असतो त्याचं मूल्यांकन आपल्याला कसं करता येईल तर त्याचे काही एक साधी तंत्र साध्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता येऊ शकतात. त्यातली काही महत्वाची तीन चार म्हणजे तंत्र काय चार पाच अशी तंत्र आपल्याला सांगता येतील. नजर म्हणजे समोरच्या व्यक्तीशी किंवा वक्ता असेल किंवा श्रोता असेल त्याच्याशी नजर भिडवणं हे एक तंत्र त्यातलं मुख संवादाच्या मूल्यमापन करण्यासाठी वापरलं जातं. संपर्क स्त्रोताची कमतरता आहे किंवा तो जास्त तीव्र आहे किंवा तुमच्या बाबतीत व तुम्ही बघित असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत तो योग्य आहे ना की नजर भिडवण्याच्या या क्षमतेमुळे किंवा या पद्धतीमुळे या तंत्रामुळे आपल्याला ते कळून येतं. चेहऱ्यावरील हावभाव तुमचा चेहरा काय दर्शवतो, तो मुकोटा धारण केल्यासारखा आणि भावनारहित आहे किंवा भावनेनं ओतंबलेला आणि रुची दर्शवणारा आहे. इतरांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं, त्या चेहरा आपला चेहरा हे आपल्या मनातील भावना दाखवत असतो. त्यामुळे चेहऱ्याचं निरीक्षण करणं चेहऱ्याचं हावभाव ओळखणं हे एक तंत्र मूक संवाद कौशल्यामध्ये आपल्याला आत्मसात करावं लागतं. आवाजाचा स्वर तुमचा म्हणजे जो कोणी संवाद साधतो आहोत त्याचा आवाज प्रेमळ त्यातनं आवाजातून प्रेमळपणा आत्मविश्वास आनंद दर्शवतो का तो थकलेला आहे चोंदलेला आहे दुःखी आहे. दुसऱ्या म्हणजे त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून काय वाटतं की ह्या आवाजाच्या स्वरावर आपल्याला कळत असतं. शरीराची स्थिती आणि हातवारे हेही एक तंत्र आहे. आपलं शरीर स्तब्ध आणि अविचल असेल किंवा आरामदायी स्थितीत आहे का तुमच्या खांद्यामध्ये आणि जबड्यात दिसणारे ताणाचे प्रमाण त्याचं उत्तर देत असतं. तुम्ही बोलत असल्या व्यक्तीचे शरीर दर्शवत असल्या ताण किंवा ताणरहित अवस्था याचं एक निरीक्षण आपल्याला करता येतं. त्यामुळे शरीराची जी स्थिती असते तीही एक मूल्यमापन करणारं तंत्र असतं. स्पर्श चांगलं वाटण्याची भावना ही सापेक्ष असते. तुम्हाला कसा स्पर्श आवडतो, तुम्हाला कोणी स्पर्श केलेला म्हणजे कोणत्या प्रकारचा स्पर्श आवडतो, जे तुम्हाला आवडतं आणि दुसऱ्या व्यक्तीला जे आवडतं त्याला फक्त स्वाभाविक वाटतं असा स्पर्श, म्हणजे स्पर्शामधून सुद्धा आपणाला समोर म्हणजे त्या मुख संवादाच्या तंत्र म्हणजे एक तंत्र ते एक अवगत करायचं असतं. तुमचे संवाद साधत असलेली व्यक्ती तुम्हाला कोरडी थंड निराश वाटते का किंवा अतिशयोक्ती करणारी नाटकी वाटते का, पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला चांगले काय वाटते यावर म्हणजे बरंच अवलंबून असतं. जे काही बोलत असतो, संवाद साधणार असतो, त्याची तीव्रता, त्याची उत्कटता, त्याची भावना हेही आपणाला समजून घ्यायचं असतं. हे एक तीव्रता उत्कटता समजण्याचं तंत्र हेही आपणाला आत्मसात करायचं असतं. जे वेळ आणि आपल्याला गती, म्हणजे जे काही संवाद साधण्याचे जे काही वेळ निश्चित केलेली असते, निवडलेली असते, आणि त्या संवाद साधण्याची गती काय असते याचंही तंत्र आपणाला बघायचं. जेव्हा आपण ज्याला एक एखाद्याचं एक महत्वाचं विधान करतो आपण, त्यावरती प्रतिक्रिया मग शाब्दिक नसली तर त्यावेळेला समोरच्या व्यक्तीकडून एक प्रतिक्रिया येत असते. ती कशी येते? तीव्रतेने येते, गतीने येते, फार सावकाश येते, माहितीची सुलभ देवाणघेवाण त्यावेळी होते का? तर यासारखी ही जी तंत्र आहे, ही तंत्र आपणाला या म्हणजे मुख संवादाच्या अनुषंगानं आत्मसात करावी लागतात. आणि या तंत्र आत्मसात केली तरच आपणाला या मुख संवाद कौशल्याचं मूल्यांकन करणं सोयीचं होतं. तर ह्या मुख संवाद किंवा देहबोलीच्या अभ्यासाची काय नेमकी उद्दिष्ट समोर ठेवलेली आहेत, म्हणजे ती उद्दिष्ट आपण जरा एकदा बघितली तर ते आपणाला लक्षात येईल की विविध अशाब्दिक मुख इशारे आणि खानाखुनांची माहिती त्याप्रमाणे चांगली आणि सकारात्मक वर्तणूक करण्यासाठी आपणाला या मुख आणि मुख संवादाची किंवा देहबोलीच्या अभ्यासाची गरज आहे. ही एक उद्दिष्ट ठेवलेलं समोर असतं. इतरांची शरीरभाषा लवकर जाणून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे आपला शाब्दिक संवाद सुधारण्यासाठी, त्यानंतर त्वरित योग्य आणि पुरेसा प्रतिसाद देण्यासाठी सुद्धा या अभ्यासाचा उपयोग होतो. हे एक उद्दिष्ट त्याच्यासमोर म्हणजे आहे. लोक मुख संवादापेक्षा शाब्दिक संवादाला जास्त महत्व देतात, त्यामुळे स्वतःची संवाद साधण्याची क्षमता वाढवण्यासाठी शरीरभाषेची माहिती करून घेऊन शाब्दिक व अशाब्दिक संवाद सुधारण्यास मदत होते व त्यामुळे श्रोत्यावर एक ठसा उमटवता येतो. हे पण उद्दिष्ट त्यामध्ये आहे. इतर लोकांशी संवाद साधताना स्वतःचे मुख संवाद कौशल्य नियमित आणि प्रबळ करणं हे एक उद्दिष्ट यामुळे साधता येतं. इतरांच्या शरीरभाषेचे निरीक्षण करून त्यांच्याशी सुसंवाद स्थापण्यास मदत होते आणि त्यांना काय आवडते व कशाने ते दुखावले जातात हेही आपल्याला समजून येतं. अंतर्मनात दडलेल्या प्रेरणांना जाणीवेच्या स्तरावर घेऊन येणे आणि त्यांना पूर्णपणे जाणून घेणं या म्हणजे माध्यमातून म्हणजे आपल्याला शक्य होतं. हे एक उद्दिष्ट, अशी सहा उद्दिष्ट या मुख म्हणजे देहबोलीची किंवा मुख संवाद अभ्यासाच्या समोर ठेवलेली असतात. यातले म्हणजे मुख संवाद आणि देहबोलीच्या महत्वाचे घटक म्हणजे महत्वाचे फायदे तोटे आपण जर बघायला गेलो तर त्यातले फायदे कुठले आहेत, तर ते फायदे देहबोलीचे फायदे आपणाला असे दिसून येतात. संवादाचा हा दृश्य प्रकार आहे. संदेश ग्राहकाला तो सहजपणे दिसू शकतो आणि त्यामुळे संदेशाची उकल जास्त स्पष्टपणे होते. हा एक मुख संवादाचा फायदा आहे. तोंडी संवादाबरोबर शरीरभाषेचा वापर केला जातो, त्यामुळे ती शाब्दिक संवादाला पूरक ठरतो. समोरासमोर होणाऱ्या संवादात या गोष्टीचा जास्त उपयोग होत असतो. शरीर नकळतपणे बोलत असल्यामुळे संदेशात जास्त उत्कटता येते. हातवारे, हावभाव आणि शरीराची हालचाल नसेल तर संवाद रुक्ष बनतो. लोक शरीरभाषेला महत्व देतात. तिचा योग्य वापर व्यावहारिक वाटाघाटीचे वातावरण निर्माण होण्यास मदत करतो. छोट्या गटामध्ये समोरासमोर होणाऱ्या संवादात हे एक महत्वाचे साधन ठरते. ही मुख संवादाचे हे फायदे झाले. आता त्याच्या तसे मर्यादा तोटे त्याच्या मर्यादाही काही आहेत, त्या मर्यादाचंही आपण थोडक्यात उवापोह करू. हा एक मुख संवाद असल्याने तो पूर्णपणे विश्वास ठेवण्यायोग्य नाही आणि तो एक पूरक मार्ग म्हणूनच वापरला जातो. लिखित किंवा तोंडी संवादाकडे जास्त गांभीर्याने बघितले जाते, कारण लिखित संवाद हा पुरावा म्हणून दीर्घकालीनपर्यंत जतन करून ठेवता येतो. या उलट मुख संवाद हा तात्कालिक परिणाम साधणारा त्याच्या वेळेपुरता असतो. त्याच्या प्रदेशाच्या किंवा देशाच्या संस्कृतीचा प्रभाव देहबोलीवर पडत असतो, त्यामुळे तिचा वापर करताना किंवा ती समजून घेताना अधिक काळजी घ्यावी लागते. हातवारे, भाव आणि शारीरिक स्थितीकडे श्रोत्याला अधिक लक्ष द्यावे लागते व योग्य तोच अर्थ काढावा लागतो. त्याने जर दुर्लक्ष केले तर चुकीचे अर्थ तो काढू शकतो. मोठ्या संमेलनामध्ये शरीरभाषा परिणामकारक ठरत नाही. छोट्या गटामध्ये समोरासमोर घडणाऱ्या संवादाचे साधन जास्त महत्वाचे ठरतं. आता म्हणजे आपण या मुख संवादाच्या अनुषंगानं नेमकं काय काय बघितलं की माणसं नेहमीच आपल्या जातीच्या म्हणजे आपल्या ज्याला मानव जातीच्या सदस्याशी संवाद साधत आलेली आहे. तोंडाने बोलली जाणारी भाषा विकसित होण्यापूर्वी ते त्याच्या भावना जाणीवा आणि कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरीराच्या विविध भागाचा उपयोग करत असत. अनादिकाळापासून लोक संवाद साधण्यासाठी शरीराच्या भागांचा उपयोग करतात. मेंदूने एखादा दृष्टिकोन स्वीकारला की तो त्या माणसाच्या विशिष्ट कृतीद्वारे हातवारे आणि भावाभिव्यक्ती व्यक्तीमधून आजूबाजूच्या लोकांपर्यंत अजाणतेपणे किंवा देहबोलीतून पोचवला जातो. देहबोली अभ्यासाचे उद्दिष्ट माहिती मिळवणे हे असते. त्याशिवाय स्वतःचे वर्तन बदलणे, प्रतिसादाप्रमाणे शाब्दिक संवादात बदल करणं आणि श्रोत्यावर जास्त प्रभाव पाडण्यासाठी त्वरित प्रतिसाद देणं ही उद्दिष्ट सुद्धा देहबोलीची आहेत. अशाब्दिक इशाऱ्यावर नियंत्रण ठेवल्याने परस्पर संवाद सुधारणं, दुसऱ्याला काय आवडते काय आवडत नाही ते जाणून सुसंवाद प्रस्थापित करणं आणि इतरांबरोबर समंजसपणाने व्यवहार करण्यासाठी अंतर्मनातील प्रेरणा जाणीवेच्या पातळीवर आणणं या गोष्टी या माध्यमातून शक्य होऊ शकतात. संवाद हा 7% शाब्दिक असतो, 38% आवाजी आणि 55% अशाब्दिक म्हणजे देहबोलीतून होत असतो. त्यातील 80% भाग हा शरीराच्या वरच्या भागातून आलेला असतो. देहबोली ही दृश्य स्वरूपात असते, संवादाच्या बरोबरीने ती वापरली जाते. त्यामुळे संदेश जास्त उत्कट होतो, वाटाघाटीसाठी योग्य वातावरण तयार होते आणि छोट्या संमेलनासाठी जास्त परिणामकारक ठरते. या बाबी व्यवस्थापकासाठी फायद्याच्या ठरतात. शरीरभाषा ही तोंडी किंवा लिखित संवादाइतकी गांभीर्याने घेतली जात नाही. स्थानिक संस्कृतीचा किंवा रीतिरिवाजांचा तिच्यावर प्रभाव असतो. श्रोत्यांना किंवा निरीक्षकांना काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ती बघावी लागते आणि अर्थ काढावा लागतो. शरीराच्या विविध भागाबरोबरच पेहराव, केशरचना, अलंकार, उपयुक्त वस्तू, प्रसाधन, आत्तरे आणि अगदी चष्मे, गॉगल इत्यादींचा सुद्धा देहबोलीमध्ये या बाबी महत्वाची भूमिका बजावत असतात. व्यक्तीच्या पेहरावावरून आणि पत्त्यावरूनही म्हणजे माणसाची ओळख पटत असते. देहबोलीच्या अभ्यासाची 5 प्रमुख क्षेत्रे आहेत आणि शरीराच्या भागाच्या हालचाली, वैयक्तिक अवकाशाची संकल्पना, वेळेची निवड, आवाजाची ताकद आणि याच्या माध्यमातून या देहबोलीचे किंवा मुखसंवादाचा अभ्यास करता येतो. आता यानंतर आपण श्रवण कौशल्य हे म्हणजे एकूण संवाद कौशल्यातला हा 3रा प्रकार श्रवण कौशल्य याचा विचार करणार आहोत. आता या म्हणजे श्रवण कौशल्याचे अभ्यास करण्याची काय उद्दिष्टे समोर ठेवलेली आहेत, तर चांगलं श्रवण म्हणजे चांगली श्रवण कौशल्य आत्मसात करण्याचे महत्व आपणाला समजून घ्यायचं आहे. कानावर पडणे, लक्षपूर्वक ऐकणे आणि समजून घेणे यातला फरक जाणून घेण्यासाठी सुद्धा श्रवण कौशल्याचा अभ्यास करायचा आहे. श्रवणाचे प्रकार समजून घ्यायचे आहेत. श्रवण प्रक्रिया कशी असते त्याची माहिती आपणाला या अभ्यासातून करून घ्यायची आहे. सक्रिय श्रवणाचे महत्व आपणाला समजून घ्यायचं आहे. चांगल्या श्रवणात कुठले अडथळे येतात तेही आपणाला या अभ्यासातून समजून घ्यायचं आहे. आज म्हणजे त्या अडथळ्याचं वर्णन आपणाला म्हणजे त्या अडथळे कुठले आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, श्रवण कौशल्य विकसित करण्याचे मार्ग कोणते आणि साधनं कुठली हेही आपणाला या अभ्यासातून समजून घ्यायचं आहे. आणि श्रवण करताना टिपणं काढण्याचं महत्व काय असतं आणि चांगल्या श्रवणाचे नियम काय असतात हेही आपणाला या अभ्यासातून समजून घ्यायचंय. आपल्याला 2 कान आहेत आणि 1 तोंड आहे, कारण बोलण्यापेक्षा ऐकणं हे दुप्पट कठीण किंवा महत्वाचे आहे आणि म्हणूनच शारीरिक दृष्टीची जी रचना आपली आहे ते 2 कान आणि 1 तोंड अशी केलेली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण श्रवणाला कधी कधी कमी महत्व देतो. चांगली श्रवण कौशल्य आणि चांगली संभाषण कौशल्य यामध्ये घनिष्ठ संबंध आहे. बोलत असताना आपण दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, त्यामुळे ते समजून घेणं आणि त्याला उत्तर देणं आपल्याला शक्य होतं. आणि म्हणून श्रवण कौशल्याच्या पातळीवर आपल्याला ही श्रवण कौशल्य कशी सुधारता येऊ शकतात, त्या सुधारण्याची गरज नेमकी काय आहे, तर त्याची गरज आपण नीटपणे समजून घेऊ. म्हणजे जर आपल्याला श्रवण कौशल्य नीट आत्मसात करता आली नाहीत तर आपल्या अनेक अडचणी अनेक अडथळे आपल्या समोर यायला लागतात. आपल्यातल्या अनेकांना वाटते की आपण चांगले श्रोते आहोत, संशोधनाने बरोबर या उलट सिद्ध केले आहे. व्यवस्थापक त्यांचा 45% वेळ ऐकण्यात घालवतात आणि 30% वेळ बोलण्यात घालवत असतात. असा एक नुकताच आलेला हा शास्त्रीय म्हणजे सिद्धांत इथं सांगितला जातो. लोकांना अधिक श्रवण केले पाहिजे यावर तज्ज्ञांचे एकमत आहे. खास करून अधिकारपदाच्या पायऱ्या चढणाऱ्या लोकांनी जेव्हा ते जास्त श्रवण करतील, जास्त ऐकतील, तेव्हा ते जास्त शिकतील आणि जेव्हा ते जास्त शिकतील तेव्हा ते जास्त चांगलं नेतृत्व करू शकतील. खराब श्रवण शक्ती जर असेल तर मग मात्र त्याची स्मरणशक्तीही खराब बनायला लागते. निकृष्ट प्रतीचे श्रोते असतातच, पण ऐकलेले लक्षात ठेवणे आणि ते पुन्हा आठवणे ह्यात ते कमजोर असायला म्हणजे कमजोरता येते. लोक जे ऐकतात त्यातील 50% गोष्टी त्यांना आठवतात आणि त्यातील अर्धा भाग म्हणजे ते 48 तासांच्या आत विसरून जातात. एका भाषणानंतर 2 दिवसांनी लोकांना त्यावर प्रश्न विचारले असता त्यांनी विषयाची सरमिसळ केली आणि 30% वेळा त्यांची चुकीची उत्तरं आली. मी याचा अर्थ जे काही आपण ऐकतो जर स्मरणशक्ती ते जर स्मरणात नीट ठेवलं नाही, स्मरणशक्ती तितकी म्हणजे ज्या उत्कटतेनं ते ऐकलं नाही, जागरूकतेने ऐकलं नाही, तर मग मात्र ते विसरून जातो आणि त्याच्याबद्दलचे आपण काय ऐकलं होतं तेही नीटपणे सांगता येत नाही. म्हणून खराब स्मरणशक्ती ही एक त्यातल्या म्हणजे आपली स्मरणशक्ती सुधारणं ही त्याची एक मोठी गरज आहे. दुसरा एक महत्वाचा भाग यामध्ये आहे की बाकीची इतर कौशल्य आपण शाळेतून म्हणजे प्राथमिक शाळेपासून म्हणजे पदव्युत्तर प्रशिक्षण घेतपर्यंत काही काही आपण शिकत जातो, म्हणजे लेखन कौशल्य, वाचन कौशल्य, भाषण कौशल्य ही आपण काही प्रमाणात थोडी थोडी शिकत म्हणजे काही शिकलेले असतात, पण श्रवण कौशल्य मात्र नीटपणे शालेय पातळीवर शिकवले गेलेले नाही आणि जातही नाही. हे आता व्यवस्थापकांनी पुढे म्हणजे हे कौशल्य आता काही 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 संस्थांमध्ये आपल्या व्यवस्थापकीय पातळीवर शिकवायला सुरुवात केलेली आहे. काही व्यावसायिक संस्था आणि त्या आता या श्रवण कौशल्याला म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करतायत. आता श्रवण कौशल्य याची ही प्रक्रिया नीटपणे काय आहे की श्रवण म्हणजे ऐकणं आणि ऐकणं म्हणजे हे या नुसतं ऐकणं नाही तर जे ऐकतो ते समजून घेणं. तर प्रत्यक्ष ऐकणे आणि म्हणजे श्रवण आणि दृष्टी गंध रचना स्पर्श ह्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण करणं, त्यात टिपणं काढण्याचे मात्र संदेशाचे ग्रहण खाली होऊ शकत नाही. काय येते अडचण त्यात आपल्या अवतीभोवती जो काही गोंगाट सुरू असेल, दंगा असेल, काहीतरी चाललं असेल, आवाज मोठा असेल, तरी आपण नीट ऐकू शकत नाही आणि मग त्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं. आपली श्रवणशक्तीच जर कमजोर असेल तरी दुर्लक्ष होतं. त्यात समजून घेण्यामध्ये आपणाला एक अडथळा येतो. दुसरं जे आपण ऐकतो ते आणि त्या ऐकल्यानंतर जो अर्थ आपण काढतो त्या संदेशाचा ते त्याचा म्हणजे त्याचं एक अर्थांतरण आपण करत असतो. दिला जाणारा संदेश ग्रहण करणं आणि त्याचं अर्थांतरण करणं ह्या एक महत्वाचा भाग असतो, तरच आपणाला त्या संदेशाचा अर्थ नीटपणे समजत असतो. लोक जेव्हा ऐकत असतात तेव्हा ते शब्दांना अर्थ प्राप्त करून देतात. त्यासाठी त्यांच्या मनाची म्हणजे त्याची गाळणी वापरतात आणि मग त्यात ते गाळणी वापरत असताना काय काय येतं तर ते त्याच्या श्रद्धा येतात, त्याची गृहितक येतात, त्याची मूल्ये येतात, त्याच्या कल्पना येतात, त्याच्या अपेक्षा असतात, त्याची म्हणून काही भूमिका असते, त्याच्या गरजा असतात, त्याला एक वैयक्तिक इतिहास असतो आणि ह्या सगळ्यांची गाळण करून तो आलेल्या संदेशाचा अर्थ काढत असतो आणि मग अर्थांतरण करण्यामध्ये आपणाला म्हणजे त्या श्रवण प्रक्रियेमध्ये एक अर्थांतरण करण्याच्या प्रक्रियेला मोठं महत्व यायला लागतं. बोलणे ऐकणाऱ्या लोकांची भूमिका अशा प्रकारे अत्यंत महत्वाची असते. अशाब्दिक इशाऱ्याकडे त्यांचे लक्ष असले पाहिजे कारण हातवारे, आवाज, शरीराची स्थिती आणि भाव यातून व्यक्त होणारी देहबोली खोटं बोलत नाही. बोलणं समजून घेण्याची कला आणि शास्त्र जर आपण शिकलो तर मग श्रवण करण्यातली अचूकता आपणाला टिपता येते. तिसरा प्रकार या प्रक्रियेतला आहे की मूल्यांकन करणं. आपण ऐकलेलं म्हणजे ऐकतो ते आपण ऐकलेलं ते म्हणजे त्याचं काही एक मूल्यांकन करत असतो. ते म्हटलेलं योग्य आहे का, त्याचं आपण मूल्यांकन करत असताना मगाशी मी जसं म्हटलं तसं त्या सगळे घटक आपल्या त्याचा आपला विचार येतो, गृहितक येतात, भावना येतात, श्रद्धा येतात, कल्पना येतात, हे सगळे घटक असतात आणि त्याचं ऐकलेलं मग त्याच्यावर आपण आपलं मत बनवतो आणि मग ते बनवत असताना आपण त्याचं मूल्यांकन करत असतो. अनाकर्षक उद्दट म्हणजे काही जे म्हणजे अवास्तव वक्त्याची विचारसृती नीट ऐकत नाहीत असं सर्वसाधारणपणे दिसतं. आणि त्यामुळे हे मूल्यांकन श्रोत्या ऐकणारा म्हणजे आपण श्रवण प्रक्रियेमध्ये मूल्यांकनाला एक महत्वाचे म्हणजे एक महत्वाची प्रक्रिया म्हणून मानले जाते. आपण जे ऐकत असतो जो संदेश ग्रहण करत असतो तो संदेश ग्रहण आपण स्मृतीत साठवत असतो आणि तो म्हणजे ते साठवत असताना त्याला ती आठवण याच्या म्हणजे पुन्हा आपणाला तो संदेश आठवावा लागतो. कारण ते आपण काय विचार ऐकत असताना त्यावर म्हणतो की हा संदेश आहे तो यापूर्वीच्या संदेशाशी आपण त्याची तुलना करायचा प्रयत्न करतो. यापूर्वी अशाच प्रकारचा संदेश जर आपण ऐकला असेल तर त्याची आपण तुलना करायचा प्रयत्न करतो. नवीन त्या संदेशामध्ये आणि पूर्वीच्या ऐकलेल्या संदेशामध्ये काय नवीन घटक आहेत ते सुद्धा आपण बघत असतो आणि त्याचा सारांश काढत असतो. म्हणजे आणि हे सगळी प्रक्रिया केल्यानंतर ते आपण साठवून ठेवत असतो आणि पुन्हा केव्हा तरी आठवायचा प्रयत्न करत असतो. म्हणून आठवणं स्मृतीच्या पातळीवर संदेश ठेवणं ही एक प्रक्रिया त्यात येते. आणि जे काही संदेश आपल्याकडे येतो त्याला प्रतिसाद देत असतो. आपण त्याला प्रतिसादच्या स्वरूपात देतो की त्याचवेळी ज्यावेळी आपण प्रतिसाद देतो त्या संदेशाला त्याच वेळेला संवादाची प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि म्हणून प्रतिसाद देण्यालाही मग ते वेगवेगळ्या माध्यमातून देत असतो. कधी आपण शांत राहून देतो, कधी टाळ्या वाजवून देतो, कधी हास्य मोठ्या प्रमाणात हसून देत असतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रतिसाद देत असतो आणि प्रतिसाद दिल्यानंतर ती संवादाची प्रक्रिया पूर्ण होत असते. म्हणून या श्रवणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा या प्रतिसादाला एक महत्व असतं. आता यामध्ये कुठल्या कुठल्या अडथळे येतात, चांगल्या श्रवण करण्यामध्ये कुठले अडथळे आहेत, तर काही वातावरणातल्या अडथळे असतो. मी त्याला प्राकृतिक अडथळे आपण म्हणू. म्हणजे काय, आजूबाजूचा गोंगाट असेल, मोठ्याने एखादी सभा चालली असेल, भोवतीला बाजार असेल, तर तो आजूबाजूचा गोंगाट असतो. मोठ्याने येणारे वाजणारे संगीत असतं, वेगवेगळ्या यंत्राचा काही आवाज असतो. आणि या सगळ्याची हे जे प्राकृतिक अडथळे त्यामध्ये हा एक प्राकृतिक अडथळा मोठ्या प्रमाणावर येत असतो. दुसरा अडथळा त्यातला आहे की मोठ्या म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऐकत असता त्यावेळी मोठमोठ्याने बोलणारे अवतीभोवतीचे लोक असतात. मी मोठ्याने बोलण्याचा जो प्रकार अवतीभोवती समाजात घडत असतो आसपास असतो तो मोठ्याने बोलण्यामुळे आपण नीटपणे काळजीपूर्वक ऐकू शकत नाही, म्हणजे श्रवण करू शकत नाही. दृष्टी आपण जे श्रवण करत असताना आपल्यासमोर काही दृश्य उभं राहत असतील, म्हणजे काही भिंतीवर लावलेले फलक असेल, काही म्हणजे असे काही चित्रभीती अवतीभोवती काही येत असेल, आणि त्यामुळे सुद्धा आपण म्हणजे अवधानानं लक्ष पूर्ण लक्ष देऊन म्हणजे ऐकू शकत नाही, श्रवण करू शकत नाही, आणि त्यामुळे दृष्टीसमोर जी काही अशी अडथळे येतील त्या अडथळे सुद्धा आपल्या म्हणजे चांगल्या श्रवणामध्ये अडथळा आणू शकतात. शारीरिक अडथळे म्हणजे काही शारीरिक अडथळे आहेत, म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेमुळे काही निर्माण झालेल्या अडथळे असतात. म्हणजे काही आपल्या शारीरिक कमजोरीमुळे समस्यामुळे काही परिणामकारक श्रवण होऊ शकत नाही. म्हणजे आपली श्रवणशक्ती क्षीण असली, म्हणजे ऐकणाऱ्याची श्रवणशक्ती जर क्षीण असेल तरी श्रवणामध्ये अडथळा येतो. समजा आपणाला काही म्हणजे जेवणाची वेळ झाली, मोठी भूक म्हणजे भूक लागलेली आहे, आणि भूक लागली असताना सुद्धा पुढे कोणी जर बोलत असेल, कोणी काही सांगत असेल, तरी आपण नीटपणे ऐकू शकत नाही. म्हणजे आपण श्रवण म्हणजे आपल्या श्रवणामध्ये अडथळा यायला लागतो. आपण थकलो असेल, दिवसभर कष्ट केला असेल, आणि त्याचवेळी कुणीतरी काही ऐकवत असेल तरी आपण नीटपणे ऐकू शकत नाही, कारण आपण थकलेला असतो, दमलेला असतो, आणि त्यामुळे तेही एक अडथळा आपल्याकडे असतो. आपणाला काही लागलं, जखम झाली, खरचटलं, काही वेदना झाल्या असतील, तर त्या वेदनेच्या पार्श्वभूमीवर ती नीटपणे श्रवण होत नाही, ही एक अडथळा असतो. दुसरे हे जे अडथळे, त्यानंतर मग शारीरिक अडथळ्यानंतर मानसिक अडथळे हा तिसरा प्रकार आहे. एक पहिला वातावरणातला अडथळा, दुसरा दृष्टी म्हणजे मोठ्याने बोलणार अवतीभोवतीच्या परिसरातला जो मोठमोठ्याने बोललं जातं त्याचा अडथळा, तिसरा दृष्टीसमोर म्हणजे जे येतो अडथळा, आणि मग त्यानंतरचा आपली शारीरिक अडथळे, वातावरणातल्या अडथळ्यानंतर शारीरिक अडथळ, त्यानंतर मग आपला मानसिक अडथळा. आता मानसिक पातळीवर केव्हा हे होतं की आपण आपल्या काही श्रद्धा आपण जोपासलेल्या असतात, आपल्या काही भावना असतात, आपले काही विचार असतात, मग ते धर्माविषयीच्या असतील, परंपराविषयीच्या असतील, प्रत्ययांच्या विषयीच्या असतील, तर त्या श्रद्धाला छेद देणारा काही पुढे जर बोललं जात असेल किंवा वक्ता किंवा संवाद साधक काही मांडत असेल, तर मग आपण त्या आपण ते नीटपणे त्याचं श्रवण म्हणजे श्रवणात तो एक मोठा अडथळा ठरायला लागतो. दुसरी भीती, कारण समोरच्या जो बोलणार म्हणजे संवाद साधणार आहे त्याच्या वक्तव्यातून बोलण्यातून भीतीदायक काही वाक्य येत आली तरी मग आपल्याला आपली श्रवणातली एक प्रक्रिया खंडित व्हायला लागते आणि आपण त्यापासून थोडे विचलित व्हायला लागतो आणि मग ती श्रवणातली ती एक तो एक अडथळा असतो. म्हणजे समोरच्या वक्ता किंवा बोलणारा कोणी असेल किंवा भाषण देणारा असेल तो म्हणजे त्यांनी काही आपणाला राग येईल आपला संताप होईल अशी काही वाक्य वापरली असतील तरी मग त्या क्षणाला आपणाला श्रवणात म्हणजे अडथळा यायला लागतो आणि ही मानसिक पातळीवरची पुन्हा काही चिंता म्हणजे आपल्या आपणाला जवळच्याच लोका माणसाविषयीची काही चिंता आपणास होतं कोण आजारी आहे आणखीन काही घडलेलं आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये असं काही आपल्याला कळल्यानंतर जे आपण श्रवण करू त्यामध्ये मग आपली ती चिंता जी असते ती चिंता आपणाला श्रवणामध्ये बाधा ठरते. काही दुःख म्हणजे एखादं भाषण आपण ऐकायला लागलो आणि आपल्याला एखादा प्रसंग तो सांगत असेल दुःखद प्रसंग असेल आणि त्याच वेळी आपल्या आयुष्यातला किंवा आपल्या आसपासच्या नातेवाईकाच्या जवळपासच्या माणसातली जे काही दुःखद आठवणी जर आपल्याला त्याच वेळी आले तर मग आपल्याला तो समोरचा वक्ता जो काही बोलत असेल किंवा भाषण करणारा सांगत असेल तर त्या दुःखद आठवणी जर सांगत असेल आणि त्याच वेळी आपल्याला आपल्या अनुभूतीच्या पातळीवर आपण त्या आठवणी आपल्या उजाळा झाला तरी आपल्या श्रवणामध्ये अडथळा येतो. आता ही मानसिक पातळीवरची अडथळे. नंतर भाषिक पातळीवरचे जे अडथळे आहेत ते कसे की कठीण व पारिभाषिक शब्दांचा वापर जर वक्ता करत भाषण देणारा करत असेल किंवा संवाद साधणारा करत असेल तर मग आपणाला ते त्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ लागणं त्या कठीण शब्दाचा अर्थ लागणं हे एक अडथळा त्या आपणाला होतो आणि त्यामुळे संदेश पोचण्यामध्ये किंवा श्रवण आपल्या श्रवणामध्ये अडथळा यायला लागतो. त्यामुळे शब्दप्रयोग करत असताना म्हणजे वक्त्यांना म्हणजे सहज सोप्या संवाद साधणाऱ्या भाषेमध्ये करणं हे आवश्यक असतं. दुसरा वक्ता जो काही संदेश साधत असतो जो काही त्याला संदेश द्यायचा आहे त्याच्या वागण्याची बोलण्याची पद्धत ती बऱ्याच वेळेला श्रवणामध्ये म्हणजे आपणाला एक सामावून तर घेऊ शकते किंवा अडथळा तर आणू शकते. वक्त्याची त्याचं दिसणं त्याची देहबोली त्याच्या म्हणजे त्याच्या बोलण्याची पद्धत हे कशी आहे तो म्हणजे लोकांची म्हणजे तो नम्रतेने बोलतो आहे का किंवा अहंभावाने बोलतो आहे तो त्याच्या म्हणजे समोरच्या माणसांना किंवा श्रोत्यांना तो कुठल्या भावनेनं बघतोय समानतेच्या पातळीवर बघतो आहे का मग आपल्यापेक्षा हे काही समजत नाही या पातळीवर बघतो आहे. या सगळी वक्त्याची ही जी पद्धत असते तीही श्रवणामध्ये एक अडथळा म्हणजे ते तुम्हाला सामावून घेणारे असते का अडथळा निर्माण करणारे असते त्याच्यावर अवलंबून असतं. दुहेरी अर्थाच्या शब्दाचा वापर वक्ता करतो आहे का किंवा संदेश देणारा करतो आहे का तर दुहेरी अर्थ म्हणजे प्रांतीय बोलीभाषेचा वापर करून हेलयुक्त बोलणारे बोलण्याची सवय काही वक्त्यांना किंवा संवाद साधकांना असते आणि त्यामुळे नीट ते शब्द नीट ऐकू येत नाही किंवा दुसऱ्या ज्या म्हणजे त्याच्या बोलीभाषेमध्ये किंवा त्याच्या प्रांतीय भाषेमध्ये त्या ते नीटपणे त्यांना समजत नाहीत आणि त्याचे अर्थही समजत नाहीत ती एक अडथळा ठरतो. किंवा वक्ता कसा बोलतो आहे एका संतगतीने बोलतो आहे का शांतपणे बोलतो आहे का थांबून थांबून बोलतो आहे याच्यावरही श्रवण म्हणजे श्रवण प्रक्रियेमधला एक अडथळा तो ठरत असतो. दुसरी मनस्थिती म्हणजे वक्त्याची आणि श्रोत्यांची किंवा सांगणाऱ्याची ना ऐकणाऱ्याची ही मनस्थिती समपातळीवरची आहे का. वक्त्याची पार्श्वभूमी आणि अभ्यासाचं क्षेत्र तो जर बोलत असेल ते आणि ऐकणाऱ्यांच्या त्याची पार्श्वभूमी आणि त्यांच्या अभ्यासाचे किंवा जगण्याचे क्षेत्र यामध्ये संप्रमाणत असेल तर ते नीटपणे आणि सहभागी होऊन ऐकू शकतील समजून घेऊ शकतील. ते जर वेगवेगळे असेल ही पार्श्वभूमी वेगळी असेल ना अभ्यासाचं क्षेत्र वेगळं असेल तर ते समजणं श्रोत्यांना ऐकणाऱ्यांना अवघड जातं आणि मग त्यामुळे तो एक अडथळा येत असतो. त्यानंतरचा अडथळा असतो की सामाजिक सांस्कृतिक पातळीवरचा मी सामाजिक सांस्कृतिक भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असते आणि भिन्न सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमीमुळं एकाच वेळी एक वेगवेगळे शब्द वेगवेगळे उच्चार वेगवेगळे हेल काढून बोलले जातात त्याला वेगवेगळे अर्थही असतात आणि त्यामुळे संदेश पोचताना तो एक अडथळा येत असतो. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवरचे जे अवकाश असतात म्हणजे जे काही संस्कृती इतरांपेक्षा अधिक वैयक्तिक अवकाश दिला असतो काही लोकांना आणि अगदी अनौपचारिक वार्तालापात जरी दिला गेला नाही तर म्हणजे ते लोक म्हणजे वैयक्तिक म्हणजे त्याला जर त्या वक्त्याला किंवा श्रोत्यानं सांगणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना ती एक त्याच्या त्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर एक अवकाश असतो आणि तो अवकाश जर त्याला मिळाल ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आणि नाही तर मग ऐकणाऱ्यामध्ये आणि वक्त्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आधी हा एक अडथळा त्यामुळे आणि वेळेचं भान म्हणजे ह्या वक्त्याला आणि श्रोत्यांना म्हणजे ह्या दोन्हीच्या पातळीवर असणं आवश्यक आहे. अमेरिका किंवा युरोपातील जर एखादा पाहुणा आपल्याकडे आला तर तो काही सुरुवातीचे उपचार न पाळता तो सरळ मुद्द्याला हात घालून बोलायला कारण त्यांना वेळेची काटकसर वेळेच्या बचतेची वेळेची वेळेचं भान असतं. पण तेच जर आपला एखादा माणूस आपल्याकडचा एखादा माणूस तर मग त्याचे काही प्रस्तावना करेल त्याचा परिचय करून देईल विषयामध्ये मुख्य विषयाकडे सुरू होण्यापूर्वी त्याला त्या श्रोत्यांना त्या विषयापर्यंत आणण्याची एक पार्श्वभूमी तयार करेल हे हा एक म्हणजे अडथळा सांस्कृतिक पातळीवरचा अडथळा असतो. आता श्रवणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते एकदा आपणाला बघून विशेषतः श्रवण करण्याचे तीन प्रकार आहेत आणि ते प्रमुख प्रकार म्हणून मानले जातात. ते संदेशाच्या उद्देशावर अवलंबून असतात. त्यात प्रत्यक्ष संदेश आणि संवाद साधक व ग्राहकामध्ये त्या संदेशामुळे होणारी देवाणघेवाण शेवटी तो संदेश जाणून घेतल्यावर ग्राहकाकडून मिळणारा प्रतिसाद यांचा समावेश या श्रवणाच्या प्रकारामध्ये म्हणजे श्रवण करण्याच्या प्रकारामध्ये होतो. आता श्रवणाचे प्रकार कुठले तर एक आशयाचे श्रवण हा पहिला प्रकार. या प्रकारच्या श्रवणाचा हेतू भविष्यात उपयोग करण्यासाठी माहिती साठवून ठेवणं किंवा ती पुढे हस्तांतरित करण्यासाठी मनोभावे जतन करणं इथं आपण एक आपण महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जिथं आशयाचं श्रवण असतं हा पहिल्या प्रकारात संदेशाचा एकूण आराखडा लक्षात ठेवतो. एकूण आढावा म्हणजे ग्राहक एकूणच म्हणजे ऐकणारा एकूणच त्या सगळ्या भाषणाचा आढावा घेतो म्हणजे एकूण आशयाचा आणि ते त्यातील मजकूराशी सहमत आहेत किंवा नाहीत या गोष्टीचा काही संबंध नसतो. तो फक्त आशय समजून घ्यायचा प्रयत्न करतो. जसा असेल तसा संदेश आत्मसात करण्याचा तो प्रयत्न करतात. शासनाचा एखादा विभाग एखाद्या कार्यपद्धतीचे तपशील पुरवताना जनतेने त्यांचे तंतोतंत पालन करावे अशी अपेक्षा असते आणि ह्या आशयाचे श्रवण म्हणजे याच प्रकारामध्ये ती येतं. टीकात्मक किंवा विश्लेषणात्मक श्रवण. आता मिळालेला संदेश जाणीवेच्या किंवा विविध स्तरावर मूल्यांकित केला जातो. म्हणजे व्यक्त झालेल्या मताच्या मागे तर्कशास्त्र म्हणजे पुराव्याची बळकटी निष्कर्षाची वैधता व्यक्तीसाठीचा संदेशाचा गर्भितार्थ संस्थेसाठी संदेशाचा गर्भितार्थ वक्त्याचा हेतू आणि प्रेरणा एखाद्या महत्वाच्या मुद्दा विसरणं यासारखा सगळा जो काही प्रकार त्या एकूण संदेशामध्ये असतो तो टीकात्मक किंवा विश्लेषणात्मक श्रवण असा दुसऱ्या प्रकारामध्ये माहितीचे ग्रहण आणि मूल्यांकन एकदम करणं कठीण असतं आणि त्यावेळी श्रोत्यांनी त्याचं मत बनवणं शेवटपर्यंत म्हणजे त्यांनी सगळा पूर्ण संदेश ऐकल्यानंतर किंवा संदेश वाचल्यानंतर त्याचं मत बनवलं पाहिजे. त्यानं ते जर मध्येच आपण मत बनवत गेलो तर मग त्यातला म्हणजे त्याचा मूळ असे समजेल का नाही हा प्रश्न येतो. आणि म्हणून वक्त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न ह्या टीकात्मक आणि विश्लेषणात्मक श्रवण पद्धत प्रकारात केला जातो. सक्रिय किंवा सामंजस्य म्हणजे तादात्म्य होऊन किंवा एकरूप होऊन किंवा म्हणजे त्याला सहभागी होऊन जे श्रवण केलं जातं तो सगळ्यात महत्वाचा प्रकार मानला जातो. इथं वक्त्याच्या भावना गरजा आणि मागण्या समजून घेणं हा हेतू असतो. वक्त्याचा दृष्टिकोन श्रोत्यांना पटो अगर न पटो त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. सक्रिय श्रवण केल्याने श्रोते वक्त्याला त्याच्या भावनांना वाट करून देण्यास मदत करतात. वक्त्याला उपदेश करण्याची उर्मी श्रोत्यांनी आवरून धरली पाहिजे आणि प्रोत्साहनाच्या इशाऱ्यांनी त्यांनी वक्त्याला बोलण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. सक्रिय आणि समंजस श्रवणाची म्हणजे केव्हा घडतं तर मग त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर नजरेला नजर भिडवणं वक्ता आणि श्रोत्यानं होकारार्थी मान हलवणं चेहऱ्यावर हावभाव व्यक्त करणं म्हणजे त्याचं लक्ष वक्त्याचं लक्ष विचलित होणार नाही या पद्धतीच्या कृती करणं किंवा हातवारे करणं टाळलं पाहिजे. मध्येच प्रश्न विचारणं हेही टाळलं पाहिजे. जे सांगितलं जातंय त्याचा अर्थानुवाद करणं वक्त्याला मध्येच अडवणं हे या गोष्टी टाळून की वक्त्याच्या भूमिकेतून किंवा वक्त्याला समजून घेऊन त्यात सहभागी होऊन हे सामंजस्य श्रवण किंवा सक्रिय श्रवण हे तीन प्रकार या श्रवणाच्या पातळीवरचे महत्वाचे मानले जातात. आता ही श्रवणाची तयारी करण्यासाठी काय काय करावं लागतं, म्हणजे आपणाला श्रवण कौशल्यात म्हणजे प्रभावी करायचं असेल तर आपणाला हे श्रवण कौशल्य सुधारण्यासाठी काय काय करावं लागेल, तर आजच्या आधुनिक जगात म्हणजे आपल्या कानावर सतत कितीतरी आवाज येऊन आदळत असतात, लोकांना ते ऐकूही येत असतं म्हणजे, पण ते लक्षपूर्वक सर्व आवाज आपण ऐकत नाही, म्हणजे त्यातले काही टाळतो काही लक्षपूर्वक ऐकत असतो. आता हे त्यातलं लक्षपूर्वक म्हणजे आपण ते आपल्याला एक शारीरिक ह्याच्यानुसार एक सोय आहे आपल्या ह्याच्यामध्ये की आपण कुठलं ऐकायचं आणि कुठलं ऐकायचं नाही हे आपण ठरवू शकतो. आणि त्यामुळं हे जे लक्ष म्हणजे काय ऐकायचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येतं आणि त्यामध्ये अधिक चांगलं लक्ष कसं करता येईल त्या दृष्टीनं काही म्हणजे काही मुद्दे आपणाला विचारात घ्यावे लागतात. म्हणजे श्रवणाचे जे तीन प्रकार आता आपण ज्या प्रकाराची चर्चा केली, आशयाचे श्रवण, टीकात्म श्रवण आणि सक्रिय किंवा समज श्रवण. आता वर्गात शिकवलेलं ऐकणं हे आशयाच्या श्रवणाचं उदाहरण म्हणून आपण बघू, किंवा राजकीय चर्चा दूरचित्रवाणीवर ऐकणारं आपण जे काही चर्चा ऐकतो ते हे टीकात्मक श्रवण म्हणजे ह्या प्रकारात येतं, आणि कार्यालयात किंवा छोट्या गटात म्हणजे आपण जी काही चर्चा करतो त्याला समंजस श्रवण असे हे तीन प्रकार आपल्या समोर आहेत. प्रत्येक प्रकार आत्मसात करायला वेगवेगळे कौशल्य आवश्यक असतात. चांगले श्रोते म्हणून काही ठराविक प्रमाणात एकाग्रता लागते. काहीही असले तरी चांगला श्रोता होण्यासाठी आपण काय ऐकत आहोत हे समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून आपलं पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवून घेणं आवश्यक आहे की कुठल्या प्रकारचं श्रवण म्हणजे आपण करणार आहोत, आणि मग त्या प्रकारचे जे काही कुठले कौशल्य आहेत तर त्यातलं म्हणजे आपल्याला हे त्याचं एक उद्दिष्ट ठरवणं, कुठल्या प्रकारचं श्रवण आपण करतो आहोत ते ठरवणं, आणि त्यानुसार मग आपल्याला हे आशय श्रवण आहे आशयाचं श्रवण आहे का टीकात्मक श्रवण आहे का समंज श्रवण आहे हे एकदा नीटपणे ठरवलं का मग त्यामध्ये सहभागी होणं ते नीटपणे त्याचं परिणामकारक ते श्रवण करणं शक्य होत. ही एक तयारी म्हणून आपल्याला उद्दिष्ट ठरवावं लागेल कुठल्या प्रकारचं श्रवण आपण करणार आहोत. त्या श्रवणासाठी तयार होणं म्हणजे आपली मानसिक तयारी करणं, म्हणजे श्रवण म्हणजे चांगले श्रवण म्हणजे चांगलं ऐकणं, ऐकण्याची तयारी असणं. लोकांनी स्वतःला शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीवर श्रवणासाठी तयार केलं पाहिजे, तयार राहिलं पाहिजे. लक्ष विचलित न करणारे सगळे म्हणजे विचलित करणारे आवाज इशारे याच्याकडे दुर्लक्ष करणं, वक्त्यांच्या जास्तीत जास्त जवळ बसणं की जेणेकरून वक्ता स्पष्टपणे आपल्याला दिसेल आणि त्याचं बोलणं ऐकू आलं पाहिजे. आणि या मानसिक तयारीमुळे श्रवण करण्याला एक अर्थ येतो आणि तो ऐकताना आपली एक भावनिक गुंतवणूक त्यात होते. तिसरा तयारी आपल्याला करावी लागेल की म्हणजे आपली जबाबदारी वक्त्याबरोबर श्रोत्याची एक जबाबदारी आहे संवाद प्रक्रिया पूर्ण करण्यास, संवाद प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याला प्रतिसाद देणं किंवा आपल्या पातळीवर ते म्हणजे वक्ता आणि श्रोता हे दोन्ही बाजूनं जर ती प्रक्रिया पूर्ण झाली तर संवाद प्रक्रिया पूर्ण होते. म्हणून आपल्या जबाबदारीचं म्हणजे आपली जबाबदारी पूर्णांशाने स्वीकारणं, वक्त्याबरोबर संवाद प्रस्थापित करण्याची जबाबदारी श्रोत्यांनी आपण उचललीच पाहिजे. मी जर श्रोत्यांना विषयात रस उत्पन्न झाला किंवा तो जो ऐकतो आहे त्याला त्यात अभिरुची निर्माण झाली तरच तो काळजीनं तो ऐकू शकतो. वास्तविक श्रवणाची गुणवत्ता ही वक्त्याच्या बोलण्याची गुणवत्ता वाढवत असतं. आपण जर तादात्म्याने एकरूप होऊन ऐकू लागलो तर वक्ताही तितक्याच एकरूपतेनं अधिक चांगल्या पद्धतीनं बोलायला किंवा त्याचे विचार व्यक्त करायला सुरुवात करतो, आणि ते त्या वक्त्याची इच्छाही असते. म्हणजे श्रोत्यांची श्रवणाची गुणवत्ता वक्त्याच्या बोलण्याच्या गुणवत्तेही वाढवत असते, आणि वक्त्याची म्हणजे वक्त्याचे बोलणे म्हणजे श्रोत्याची गुणवत्ताही वाढवत असते, हे परस्परावर अवलंबून असतं. आता हे काही नियम आपणाला म्हणजे हे श्रवण प्रभावीपणे व्हायचं असेल तर काही त्यातले नियम आत्मसात करणं, काही त्यातले नियम पाळणं गरजेचं असतं. समंजसपणे श्रवण करणं हा पहिला नियम असतो. म्हणजे वक्त्याचं बोलणं ऐकणाऱ्यानं म्हणजे संपूर्णपणे आणि काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. तो भाषणातून मांडत असलेली कल्पना किंवा मुद्दा नीटपणे ग्रहण करता करून घेता आला पाहिजे. गरज भासल्यास आपल्याला नीट स्पष्ट झालं नसेल तर त्यांनी त्या श्रोत्याला स्पष्टीकरण सुद्धा मागितलं तरी चालतं. आपल्याला संदेश पूर्णपणे समजलाय असल्याची खात्री करून त्यांनी घेतली तरच त्याला समंजसपणे श्रवण करणं असं म्हटलं जातं, आणि असं समंजस श्रवणासाठीची एक तयारी हा एक नियम म्हणून त्याला मानला जातो. खुल्या मनानं ऐकलं पाहिजे आपण, म्हणजे कसं आहे की आपण जर काही पूर्वग्रह अगोदर मनात मध्ये घेऊन तो सांगतोय ते काही आपल्याला पटत नाही असंच गृहित धरून जर आपण ऐकत असू तर ते आपण नीटपणे ऐकणारच नाही. त्यामुळं खुल्या मनानं ऐकणं, ते श्रोत्यांनी त्याचे पूर्वग्रह पक्षपाती वृत्ती सगळे विसरून नवीन कल्पना म्हणजे त्या जे काही वक्ता सांगतो आहे ते नीट समजून घेतल्या पाहिजे. आणि त्याच्या स्वतःच्या कल्पनाशी विसंगत असल्या तरी ते काही म्हणजे त्यांनी ते नीट ऐकून घेतल्या तरच नवीन कल्पना आपल्यामध्ये आपण रुजवू शकू, त्यानुसार आपल्यात बदल घडवू शकू. बदल स्वीकार, कारण कदाचित तो चांगल्यासाठी सुद्धा तो बदल असू शकेल. आणि म्हणून खुल्या मनानं ऐकणं हा एक नियम श्रवणामध्ये महत्वाचा मानला जातो. आणि मग खुल्या मना म्हणजे लक्षपूर्वक श्रवण करणं. आता हे यात पुन्हा लक्षपूर्वक कसं, तर एकाग्रता साधली पाहिजे ऐकताना, म्हणजे दुसऱ्या इतर बाबीकडे लक्ष न देता पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं. माहीत, आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी, तो जो वक्ता किंवा संवाद साधणारा आपल्याशी काही कल्पना काही भावना काही विचार व्यक्त करत असतो, तो आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीशी त्याचा संबंध जोडता जर आपण जोडला तर मग ते आपली त्यामध्ये म्हणजे आपण त्यात सहभागी होऊ. दोन ओळीमधला वक्त्याच्या भाषणातल्या किंवा वक्ता जो संदेश देतोय त्या दोन ओळीतला अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगले श्रवण करणं म्हणजे दोन ओळीच्या मधला अर्थ शोधणं, म्हणजे संदेशाचा गर्भिता अर्थ शोधणं. चांगलं म्हणजे श्रोत्या वक्त्यांनी जे काही एखादा संदेश दिलेला आहे त्याच्या शब्दांच्या निवडीचं, म्हणजे आपण शब्द निवडतो त्या शब्दाची निवड कशी आहे, त्याच्या उभे राहण्याची म्हणजे त्याच्या उभे राहण्याची बोलण्याची चेहऱ्यावरचे हावभाव स्वर याचा जसं आपण निरीक्षण करू तसं दोन ओळीमधल्या शब्दांचा दोन ओळीमधला अर्थ शोधण्याची म्हणजे हा आपणाला गरज असते. सामंजस्यानं सहवेदनेनं जर आपण ऐकलं तर मग आपणाला आपण वक्त्याच्या ठिकाणी जातो आणि मग वक्ता जो काही बोलतो आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हे जे नियम आहेत, ज्याला कान देऊन ऐकलं असं आपण बोली भाषेमध्ये त्याला आपण कान देऊन ऐकणं असं सुद्धा म्हटलं, म्हणजे तो एक चांगल्या श्रवणाचा भाग असतो. आणि मग म्हणजे जो जे आपण ऐकू ते एकाग्रचित्तेनं लक्ष विचलित न करता आणि ऐकू, आणि ते हे जर नियम आपण आत्मसात केले तर एक श्रवण म्हणजे श्रवण करणं श्रवण कौशल्यातील एक महत्वाची पायरी आपणाला पूर्ण झाली असं म्हणता येईल. तर श्रवण कौशल्याचे आता श्रवण कौशल्य की आपण कसं विकसित करावं, तर त्यातल्या ते सुधारण्याचे काही मार्ग आपणाला या अनुषंगानं देता येतात. म्हणजे आपण आपले श्रवण कौशल्य सुधारू शकतो आणि ते कसे सुधारता येतील त्यातले काही ठोकताळे काही मार्ग आपणाला इथं सांगता येतील. म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या अंतर्गत व बाह्य बाबी टाळणं, म्हणजे साधं तुम्ही आता कुठे काही ऐकायला लागलेला आहे, एखादा संवाद साधक तुमच्याशी संवाद साधतो आहे, तर मग आपण खिडकी बाहेर बघणं अवतीभोवती बघणं हे जर आपण म्हणजे हे जर टाळलं तर मग आपण लक्षपूर्वक म्हणजे आपणाला ऐकता येऊ शकतील एकाग्रतेनं लक्ष देऊन आपणाला. मग ते आपण जर काही बाहेरचं काही आवाज येत असेल तर खिडकी बंद करून घेऊन आपण ऐकू शकतो. तर ते लक्षपूर्वक ऐकणं, लक्ष विचलित होऊ देणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची असते. परिस्थितीनुसार तुमचे श्रवण तुम्ही जुळवून घेऊ शकता. प्राणीशास्त्राच्या वर्गात किंवा कुठे शालेय वर्गात परीक्षेसाठी देण्यात येणारे व्याख्यान आपण लक्षपूर्वक जर ऐकलं पाहिजे, त्या स्थानिक बातम्या ऐकताना म्हणजे आपलं थोडं लक्ष कमी असलं तरी चालतं. पहिल्या परिस्थितीत तुम्ही कदाचित म्हणजे शाळेत म्हणजे वर्गात जे ऐकत असतो त्यावेळी आपण कदाचित टिपण काढू, पण ते वर्तमान म्हणजे आकाशवाणीवर दूरदर्शनवर किंवा आणखी कुठं बातम्या ऐकत असताना आपण टिपण काढत बसत नाही. तर ही परिस्थितीनुसार आपणाला त्या वेळचे श्रवण कसं करून घ्यावं हे आपणाला हा एक मार्ग आपल्याला परिस्थितीजन्य पातळीवरचं श्रवण या दृष्टीने विचारात घेता येतो. अशाब्दिक संवादाद्वारे आपण ऐकत आहोत हे आपणाला दाखवावं, म्हणजे आपण ऐकत आहोत हे समोरच्याला कसं कळतं, तर मग आपण म्हणजे ऐकणाऱ्याला होकार देऊ शकतो मान डोलू शकतो आपल्याला पटलेलं आहे हे आपण आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या हावभावावरून आपण जाणवून देऊ शकतो. म्हणजे आपल्या डोकं आपण सकारात्मक हलवतो, भुवया उंचावतो, आपल्या बसण्याची ढब आपल्याला कळते, नजरेला नजर भिडवून आपण नजरेतूनही आपल्याला त्याला सांगू शकतो की अशाब्दिक संवादाद्वारे तुम्ही आपणाला ते आपणाला जे ते आपण ऐकतो आहोत आपण त्यात सहभागी आहोत आणि आपणाला पटत ऐकलेलं समजतंय आपण त्याचा अर्थ लावतो आहोत हे म्हणजे त्या समोरच्या संवाद साधकाला किंवा वक्त्याला आपणाला अशाब्दिक किंवा मुख संवादाद्वारे
सांगता म्हणजे दाखवून द्यावं देता येतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीने ऐकत असाल किंवा एखाद्या व्यावसायिक बैठकीत भाग घेत असाल तर त्यातले अत्यंत महत्वाचे मुद्दे कोणते ठरवू म्हणजे कोणते हे एकदा ठरवावं लागतं. ते लक्षात ठेवण्याची एक पद्धत विकसित करावी लागते. मनातल्या मनात त्या मुद्द्याची जुळणी करावी लागते आणि मग आणि ते मग आपल्याला लिहून काढावं लागतं. तर मग आपल्याला काय बोलायचं आहे त्या ह्याच्यात त्या म्हणजे त्या बैठकीत काय मांडायचं आहे, त्यात कुठल्यात भाग घ्यायचा आहे, त्याचे मुद्दे कुठले, आज हे आपल्याला म्हणजे हे एक आपलं संवाद श्रवण कौशल्य सुधारण्याचा एक मार्ग आपल्याकडे असतो. एखाद्या मित्राची समस्या तुम्ही आपण ऐकून घेत असू आणि ते ऐकून समस्या आपण काही तात्काळ पातळीवरती निर्मूलन करू शकत नाही पण निदान सहानुभूती आपण दर्शवू शकतो. म्हणजे त्यामुळं आपणाला त्या सहानुभूती जरी दर्शवली तरी समोरच्या मित्राच्या समस्या आपण ऐकून घेतली ह्याचं एक समाधान त्याला असतं आणि म्हणून आपण हे आपल्याला श्रवणाची त्याची सहानुभूती दर्शवणं हे एक आपलं श्रवण कौशल्य वाढवणं आणि ती सहानुभूती दर्शवण्यासाठी त्याला त्याचा आपण सहृदयतेनं म्हणजे एक समान पातळीवर जाऊन त्याच्या किंवा त्याची समस्या समजून घेणं असतं आणि समजून घेणं हे चांगले श्रवणाची म्हणजे लक्षण असतात. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला असा प्रयत्न आपल्याला करता येतो का हे पाहणं. लोकांच्या म्हणजे आपण काही लोकांचे प्रश्न सर्वांची सोडत नाही पण त्यांच्या भावना त्यांना तुमच्या म्हणजे त्या भावना लोकांना आपणाला लोक आपल्याशी ज्यावेळी काही व्यथावेदना किंवा काही समस्या घेऊन येतात बोलत असतात त्यावेळेला त्याच्या भावना हे त्याच्या वाटून घ्यायच्या असतात आणि त्यामुळे त्या भावना वाटून गेल्या म्हणजे घेण्याच्या दृष्टीनं तुम्ही त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या संदेशामध्ये सहभागी होणं त्याला समजून घेणं आणि त्याच्या भावना वाटून घेणं आणि त्या वाटून घेतल्या तर मग समोरच्या माणसाला आपलं एक परिणामकारक संवाद म्हणजे संवाद प्रक्रिया पूर्ण झाली असं वाटतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या किंवा समोरच्या म्हणजे वक्त्याच्या भावनेशी सहमत होणं हे एक हा एक मार्ग आपणाला संवाद कौशल्य सुधारण्यामध्ये असू शकतो. आणि मग आपण काही पूर्वग्रह करत व्यक्तीच्या दिसण्यावरून आपले काही पूर्वग्रह बनवू शकतात त्यामुळे तो पूर्वग्रह न करून घेतानी त्या वक्त्याला जे काही म्हणायचं आहे ते नीट समजून घेणं आणि समजून घेतल्या म्हणजे त्याचा आशय समजून घेणं तरच मग आपली संवाद प्रक्रिया काही सुधारणे म्हणजे श्रवण कौशल्याची प्रक्रिया नीटपणे सुधारते. आपण जो ऐकतो आहे ज्या विषयावर एखादं व्याख्यान चाललं असेल या ज्या विषयावर वक्ता बोलत असेल तो त्या विषयावर लक्ष केंद्रित केलं तर मग आपल्याला ती समजायची प्रक्रिया नीटपणे समजून येऊ शकते आणि अशा रीतीनं म्हणजे आपल्याला या श्रवणाचे म्हणजे श्रवण कौशल्य विकसित केल्याचे काही फायदे म्हणजे आपल्याला मिळतात. जर आपण सहभागी होऊन सर्व म्हणजे श्रवण सांगणाऱ्याच्या किंवा वक्त्याच्या किंवा संवाद साधणाऱ्याच्या जर सहभागी होऊन गेलो तर आपल्याला त्याच्याकडून आदर मिळतो त्यामुळं त्या अधिक माहिती मिळते. आपल्याला जी माहीत नाही ती माहिती आपल्याला वक्त्याकडून किंवा त्या संवाद साधकाकडून मिळते. तुम्ही जर चांगले श्रोते असाल तर वक्त्यालाही तुम्ही आवडत असता वक्ताही तेवढाच प्रतिसाद देत असतो. आपले संबंध श्रोता आणि वक्ता किंवा संवाद साधणारा आणि आपण यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतात. अधिक स्पष्ट एखाद्या विषयाबाबत किंवा आशयाबाबत अधिक चांगली स्पष्टता येते. आपला सहभाग वाढतो आणि निर्णय घेण्यासाठी सुद्धा या चांगल्या श्रवणाच्या आपणाला उपयोग होत असतो. अशा रीतीने आपण श्रवण कौशल्य जर आपण नीटपणे विकसित केलं तर आपणाला म्हणजे एकूण संवाद कौशल्यातला एक महत्वाची पायरी आपणाला त्या दृष्टीनं विकसित करता येते. विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच आणखीन अन्य काही तज्ज्ञांच्या विद्याशाखेतील आणि बाहेरच्या अन्य याच विषयातल्या अन्य काही तज्ज्ञांची व्याख्यानं वेबसाईटवर यापूर्वी झालेली आहेत ते आपणाला तेही ऐकता येतील आणि संवाद कौशल्याचा हा अभ्यास आपण अधिक सूक्ष्मपणे नीटपणे आणि सखोल पद्धतीने करू शकाल अशी खात्री वाटते. धन्यवाद.